It's 93.5 Red FM वर 9:58 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में कुछ अगर कम हो जाए तो बड़ा अच्छा लगता है. हो अशा काही गोष्टी आहेत आयुष्यात डेफिनेटली. आपला हुद्दा आपला पगार या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आपल्याला पाहायच्या असतात. हमारा रुतबा अगर बढ जाए तो वो बड़ा अच्छा लगता है. पण काही गोष्टी कमी होणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये. फॉर एक्झाम्पल वजन. ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं जी मंडळी एक्सरसाइज वगैरे करायला लागतात आणि अचानकपणे त्यांना जाणवतं 1-2 महिन्यात की अरे मी 3 किलो कमी केले, वा रे वा, काय तो मोठा आनंद असतो, द्विगुणित होतो आनंद आणि आणखीन उत्साहात आपण वजन कमी करण्याच्या संकल्पाला पूर्ण करायला सज्ज सिद्ध होतो. त्याची सुरुवात फार कठीणाईनं परिपूर्ण अशी असते. असो सध्या एका माझ्या लिस्नरचा फोन आला होता. त्यानं पावसाचा आनंद घेत घेत एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली मला. कुठची होती ती याच विषया संदर्भातली तुम्हाला ऐकवतो थोडा सुळात. तोपर्यंत तुम्ही कॉल करताय 6601935 या नंबरवर आणि सांगताय कोणती ती गोष्ट आहे आयुष्यात ज्यामध्ये क्रमवारी घसरली किंवा काही कमी झालं तर आनंद होतो. शेअर करा. 4 ट्रॅक्स एन्जॉय करा थोडा सुळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो बजाते राहो.